गळ्यात माळा, कपाळाला टिळा, अंगात भगवी कापड आणि मुखानं हरिओम म्हणत हिमालय गाठला तर ती मोठी भक्ती नव. संसाराला भिवून पळून जात्यात तरी त्याचं गोंडच नाव ठेवत्यात. काय ठेवत्यात? संन्यास. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर दोन इशात नापास असं म्हणण्यापेक्षा पीसी पास असं म्हटलं की जरा गोड वाटतंय. हा संसार करून हरिनाम जपा, ह्यो संतांचा आदर्श आहे. संत गोरा कुंभार, चोखा मेळा, नरहरी सोनार, सावता माळी, अहो किती नावं घ्यावी. हा असा संतांच्या भूमीत आपला जन्म झाला ही आपली थोर पुण्य आहे. हो थोर पुण्य आहे.
पंढरीचा राजा पांडुरंग माझा, त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू. पंढरीचा राजा पांडुरंग माझा, त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू. कानऱ्या विठ्ठलाला रुक्मिणी मातेला, त्याचं चरण धरू हो त्याचं चरण धरू. पांडुरंग पावे भक्ताला, देव विठू माझा पावे नवसाला. पंढरीचा राजा पांडुरंग माझा, त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू. विठ्ठलाची स्वारी मनाच्या अंतरी, पूजिला श्रीहरी. पांडुरंग मुरारी अवतरला भूमीवरी, ओढलागे दर्शनाची विठ्ठलाच्या भेटीची. त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू. देव पांडुरंग पावे भक्ताला, त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू. माझा छाया भक्तावरी वंदु कोटी देवांना माझा पांडुरंगाला त्याचे दर्शन करू हो त्याचे दर्शन करू देव पांडुरंग पावे भक्ताला देव विठू माझा पावे नवसाला पंढरीचा राजा पांडुरंग माझा त्याची पूजा करू त्याची पूजा करू कानड्या विठ्ठलाला रुक्मिणी मातेला त्याच चरण धरू हो त्याच चरण धरू पंढरीचा राजा पांडुरंग माझा त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू त्याची पूजा करू त्याची पूजा करू त्याची पूजा करू हो त्याची पूजा करू।